वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। एक तत्व नाम दृढ़ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरि जपे सदा। मागच्या महिन्यामध्ये अध्यात्म मंगलधाममध्ये आपण हा अभंग पुरा केला आणि त्या अभंगावर एक नामाची साधना देखील केली। त्याच्यामध्ये आपण प्रथम मौन राहून नाम घेतलं श्वासावर नाम घेतलं आणि मग त्याच्यानंतर ते नाम सहज चाललेलं आहे अशा भावाने श्वासावर घेतलं जाणारं नाम देखील थांबवलं बंद केलं आणि नामाचा जो एक तत्व भाव आहे त्याच्याशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न केला। प्रथम आपण केलं की तीन नाम श्वासावर घेत असताना अगदी साधी सोपी श्री हरी अशा प्रकारची एक नाम एक श्वास नाम न घेता केवळ त्या भावामध्ये राहण्याचा अभ्यास केला। मग पुढे परत तीन नामं घेतली आणि एक श्वास मध्ये त्या भावावर राहण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मग दोन श्वास आणि दोन श्वास त्या भावावर राहण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर नाम बंद करून केवळ त्या भावावर राहण्याचा प्रयत्न केला। ज्ञानदेव मौन राहतात आणि अंतरातच जपमाळ धरतात आणि श्रीहरीचा जप करतात। ज्ञानदेव मौन जप करतात म्हणजे मौन हेच ज्ञानदेवांचं जप होऊन जातो श्री हरीशी एकरूपता साधतात आणि ज्ञानदेव श्री हरींशी एकरूपता साधत असताना ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा। ज्ञानदेवांचा जप किंवा आपला स्वतःचा जप श्रीहरी आपलं स्वतः पाहून घेतो। ज्ञानदेव उगेच बसलेले आहेत आणि त्यानंतर आपण वाचेनी नाम घेतलं। वाचेनी नाम घेऊन थोडं थांबत त्या भावामध्ये राहण्याचा प्रयत्न केला। आणि शेवटी त्या एकतत्व परमात्म्याशी सद्गद अशा अंतकरणाने एकरूपता साधण्याचा अभ्यास केला. आज देखील आपण या प्रवचनाच्या सुरुवातीला नाम घेणार आहोत, पण आज आपण उलटीकडून सुरुवात करणार आहोत. आपण मुखानी नाम घेणार आहोत. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. जर परमात्म्याशी एकरूपता साधायची असेल तर नाम घेतलं पाहिजे हे आपल्याला समजलेलं आहे, पटलेलं आहे. आपल्या स्वतःच्या आंतरिक शांतीसाठी समाधानासाठी नामाची आवश्यकता आपल्या लक्षात आलेली आहे. त्याच्याकरता मोठ्या भावाने त्या परमात्म्याला शरण जाण्याची अपरिहार्यता आपण मान्य केलेली आहे आणि आपण शरण जातो आहोत. अशा प्रकारचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पक्का आहे. वाचा सद्गद होण्याची काळजी तुम्ही करू नका. नामाची आवश्यकता वाटू देत, त्याची कृपा अपरिहार्य त्यांनी आपल्याला झाली पाहिजे असं वाटू देत, त्याच्याकरता म्हणून त्याला शरण जाण्याची सर्व भावानी मनानी देहानी बुद्धीनी आपल्या पाशी म्हणून जे काही आहे त्या सर्वासकट शरण जाण्याची तयारी, तसा भाव आपल्या अंतःकरणात निर्माण होऊ देत. वाचा सद्गत होते होत नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. वाचा हा वरचा परिणाम आहे. जर भाव अशा प्रकारे भरून राहिला तर वाचा सहज सद्गदित होते. जितकी होईल तितकी पुरे, कोणाची खूप अधिक होईल कोणाची तेवढी होणार नाही. आपण डोळे मिटून नाम आणि परमात्मा एकरूप आहेत असं चिंतन करू. परमात्मा म्हणजेच नाम. परमात्मा जरी माहीत नसला तरी नाम माहीत आहे. त्याची कृपा होण्याची आवश्यकता आपण मनानी बुद्धीनी मान्य करू. जर समाधान शांती मिळवायची असेल तर त्याला शरण जाण्याची अपरिहार्यता आपण मान्य करू. आणि आहे नाही त्या सर्वासकट शरण जाण्याचा निश्चय करू. आपण देहानी मनानी बुद्धीनी जीवभावानी आत्मभावानी त्या एकतत्व परमात्म्याला शरण जाण्याचा निश्चय करू. त्याच्या खेरीज जगामध्ये आणि काहीही नाही. जग ही तोच झालेला आहे, त्याच्या खेरीज दुसरं तत्व नाही. हे जाणून पूर्ण अंतःकरणानेच त्याला शरण जाऊ आणि त्या शरणागतीच्या भावानी नाम घेऊ. ओम राम कृष्ण हरी. परमात्मा एकच आहेत. आपण नामाशी एकरूपता साधू, शरणागती साधू, परमात्म्याशी एकरूपता साधेल. राम कृष्ण हरी. परमात्म्याशी एकरूपता साधण्याच्या आधी आपण नामाशी एकरूपता साधू. नाम घेताना केवळ नाम आठवू देत, नाम परमात्मा आहे हेही आठवू देत, पण नामाशी एकरूपता साधू मनानी, बुद्धीनी आणि देहानी देखील. राम कृष्ण हरि। या मधल्या थांबण्याच्या वेळेमध्ये केवळ एक परमात्मा शिल्लक राहू देत। Om राम कृष्ण हरि आता जेवढा वेळ तुम्ही मध्ये थांबणार आहात तेवढ्या वेळेमध्ये श्वासावर श्वास घेताना ओम आणि सोडताना राम कृष्ण हरी असं एकदा नाम घ्यायचं आणि स्वस्थ बसायचं. एक दोन श्वास परत नाम. ॐ राम कृष्ण हरि थोड़ा वेळ पूर्ण मौन. एक श्वास घेताना आणि सोडताना नाम आणि परत मौन. मौन परमात्म्याशी एक रूपतेच्या भावाने एका श्वासावर नाम परत मौन. एक रूपता आणि मौन. एक श्वास आणि त्याबरोबर नाम. परत एक रूपता आणि मौन. आता हाच क्रम चार पाच नामांपर्यंत चालू राहील. राम कृष्ण हरी Om कृष्ण हरि। एकरूपता, श्वासावर ओम आणि सोडताना राम कृष्ण हरी, परत मौन, एक ते दोन श्वास पूर्ण मौन, केवळ एकरूपतेचा भाव, परत श्वासावर ओम सोडताना रामकृष्ण हरी, परत दोन श्वास पूर्ण मौन, परत नाम श्वासावर। आता असा क्रम चालू राहील। मधल्या मौनाच्या वेळेला चिदाकाशामध्ये लक्ष ठेवायचं, नामाच्या वेळेला श्वासावर, परमात्म्याशी एक रूपता। आता दोन श्वासांपेक्षाही जास्त जर थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता, परमात्म्याशी एक रूपतेच्या भावाने। मध्येच एखादा श्वास नाम घ्यायचा आहे, जितकं जास्त मौन आणि एकरूपता साधता येईल तितकी साधा। ध्यान लागलं तरी देखील चालेल। मात्र अवांतर विचार तरंग उठतो असं जर लक्षात आलं तर एक नाम घ्या, अवांतर विचार तरंग उठत असेल तर श्रीहरीच आपलं स्वतःचं नाम घेतो आणि आपण मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यामुळे स्थिर राहतो, याचा अनुभव घ्या। तुम्ही तर आत्मरूप होऊन बसलेले आहात, मधून अधून एखादं नाम घेऊन श्रीहरीच तुम्हाला सांभाळतो आहे। हरि 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 हरि। एक तत्व नाम दृढ़ धरी मना, हरी सी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचे सी सद्गद जपे आधी। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशील झणी। ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा। हरि हरि। हा जो विलक्षण अभंग आहे, त्या अभंगाचं हे निरूपण आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातून आपल्याला नामाच्या या खुणा सापडतात। संतांनी कसं नाम घेतलं असेल, ते नामामध्ये का रंगून गेले असतील, ते आपल्याला या खुणांचा मागोवा घेताना, अभ्यास करताना असं सहज समजतं। कधी कधी मला असं वाटतं की सद्गुरूंच्या कृपेनी आपण पूर्वजन्मी केलेला अभ्यास आपल्याला मिळालेला आहे, आणि त्या अभ्यासामुळे या जन्मातली नामाची साधना अथवा ध्यानाची साधना अथवा एकूणच साधना चालू आहे। एरवी हे अर्थ कोणत्याही ग्रंथामध्ये नाहीत। नामस्मरण किती खोल नेऊ शकतं, नामस्मरणाने कशी तात्काळ मुक्ती मिळते, मुक्तीची भावना भरून राहते, हे या अभंगांवरून आणि त्याप्रमाणे घेतलेल्या नामांवरून लक्षात येतं। आतापर्यंत आपण जे अभंग पाहिले ते अभंग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या कॅटेगरीचे होते। आता आपण इथून पुढे जे अभंग पाहणार आहोत ते अद्वैत भावानी नाम घ्या असं सांगणारे अभंग आहेत। वाचेनी अभंग घ्या, वाचेनी नामस्मरण करा असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैत भावानी नाम घ्यायला सांगितलेलं आहेच। तरी देखील काही अभंग असे आहेत की त्याच्यामध्ये ते वाचेनी नाम घ्या असं म्हणतच नाहीत, पण अद्वैत भावानी नाम घ्या एवढं सांगतात। नाम कसं घ्या, वाचेनी घ्या का मनानी घ्या का श्वासावर घ्या का अन्य युक्तीने घ्या, याच्या संबंधी काही बोलत नाहीत। पण हरी आणि आत्मा एक, जीव आणि शिव एक या भावानी नाम मात्र घ्या असं ते सांगतात। त्याच्यातला पहिला अभंग मी आता केवळ उच्चारतो, म्हणतो, सांगतो काय आहे ते, त्याचं निरूपण आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत। चहु वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे। कुठेही मुखानी नाम घ्या असं न सांगता एक हरि आत्मा जीव शिव सम या भावनेनी नाम घ्या असं म्हणतात। मग मुखाने घ्या, मनाने घ्या, श्वासावर घ्या, अंतर्भावनेने घ्या, कसंही घ्या, सर्व पद्धती चालतील, पण अद्वैत भावाने घ्या असं ज्ञानेश्वर महाराजांना मुख्यतः सांगायचं आहे। अशा प्रकारे नाम घेतल्यानंतर फलित काय त्या नामाचं, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। ज्ञानेश्वर महाराज नेमकं काय सांगतायत आपण पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।